नोकरी मागण्यासाठी एक माणूस एका ऑफिसात आला आणि मॅनेजरला म्हणाला,
साहेब हो साहेब, जरा माझ्या नोकरीचं बघा, एकदा मला नोकरी मिळाली ना मग पगाराच्या दिवशी मी तुम्हाला ना सोन्याची टोपी देईन, बघा शपथ सोन्याची टोपी देईन. म्हटल्यावर मॅनेजरने त्या माणसाला पटकन नोकरीला ठेवून घेतलं. पगाराच्या दिवशी मॅनेजर त्या माणसाच्या आतुरतेने वाट पाहत होता. तेवढ्यात तो माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन मॅनेजरच्या कॅबिनमध्ये आला आणि म्हणाला,
नमस्कार साहेब.
नमस्कार, काय रे सोन्याची टोपी देणार होतास ना, कुठे तुझी सोन्याची टोपी?
त्यावर त्या माणसाने पटकन आपल्या मुलाच्या डोक्यातली टोपी काढली आणि मॅनेजरच्या डोक्यात घातली. मॅनेजर भडकला आणि म्हणाला,
काय रे तू तर म्हणाला होता सोन्याची टोपी देईन, मग हे काय?
तो माणूस म्हणाला,
ओ साहेब बरोबर आहे, हा माझा मुलगा आहे ना, याचं नाव सोन्याचं आहे.